सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये फोन बद्दल बोलणं सुरू आहे. डेफिनेटली काळाची गरज आहे, आपल्या सगळ्यांचं कम्युनिकेशन व्हावं, आपल्याला आपले मेसेजेस फॉरवर्ड करता यावे, एखाद्यापर्यंत मनातली गोष्ट पोहोचवता यावी याकरता फोन वापरलाच पाहिजे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक देतो त्रास, आणि हाच त्रास इकडे आज व्यक्त करतायत मंडळी. कोण आयुष्यातली ती व्यक्ती जी प्रचंड फोनवर इतकी असते बिझी की तुम्ही शेजारी असताना तुमच्याशी बोलायचं तिला भान सुद्धा राहत नाही. लाईनवर कोण सध्या? गुड मॉर्निंग.
मी शोभा वाघमारे बोलते.
शोभा जी कशा आहात आयुष्यात?
हो छान आहे. तुम्ही कशा?
मी एकदम छान आहे. आपण हाऊस वाईफ आहेत ना?
हो हो.
बघितलं मी कसं चट्ट दिशे ओळखतो गोष्टी.
शुभ वाघमारे. हो ना, आज सदा फोन मध्ये राहतो घुसलेला, जसं इंटरनेट व्हॉट्सअप त्याच्या मध्ये खूप बिझी राहतो. घरात आलं का मित्र त्याचे फोन त्याचे फोन असे येत राहतात ना, म्हणून मला थोडं तुमच्याशी असं सांगायचं का त्याला थोडी बुद्धी देऊ द्या.
बरोबर आहे, बरोबर आहे. पहिले व्हॉट्सअपच्या आहारी गेल्यानंतर तुम्ही कधी एकदा त्या लेवलला संतापल्या होत्या जेव्हा डायरेक्ट झपाटा वगैरे बसला होता शुभमच्या पाठीत?
नाही, असं काही मी मारले वगैरे नाहीये, पण रागवले खूप.
बर, आज सगळ्यांसमोर जरा पोराची कान उघडणी करा, काय सांगाल त्याला?
त्याला सांग, हेच सांगेन, मोबाईल वर नको राहू, अभ्यास वर थोडं लक्ष दे, बाकी काही नाही, एवढंच माझं सांगायचं.
तो व्हॉट्सअप वरच एक जोक आला होता की आज नेट पॅक बंद हो गया अचानक, इसलिए जरा बैठ के घर वालों से चार बातें कर ली, तब समझ में आया अरे भैया वो भी अच्छे लोग है, दिल के बुरे नहीं है. ही वेळ अक्षरशः येत चालली आहे बरं का, गमतीचा भाग नाही, ऍक्च्युली ही सिच्युएशन येत चालली आहे. कारण इतक्या आपण आहारी जात चाललो आहे आणि माणूस शेजारी बसलेला असतो त्याची काही किंमत नाही. तो फोनवर कोणाशी तरी चॅट करत असेल बरं, चॅटिंग सुद्धा खूप काहीतरी इंटरनॅशनल लेवलची वगैरे चाललेली नसते आपली. खाल्लं तू? काय जेवलं बाबू? चाल आमच्याशी बोल, कशाला चाललंय त्या गोष्टी. कोण आयुष्यातली अशी व्यक्ती शेअर करत आहे? 6 0 1 9 3 5 नंबर आहे. चार ट्रॅक्स येतात, थोडंसं एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.